तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सईता म्हणकर आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड FM बजाते रहो.
ऍक्शन.
आईचा ओरडा कधी खायचीस?
ओरडा कधी खायचीस? सतत. आणि माझी आई खूप स्ट्रिक्ट होती इन अ वे, कारण ऑलमोस्ट सिंगल हँडेडली तिने मला वाढवलंय. पप्पा फक्त वर्षातून एकदा 3 दिवस 3 महिने यायचा, लाड करून परत जायचा. पण एक अख्खं उचापत्या करणारं बाळ वर्षभर तिला सांभाळलं लागायचं. सो मला असं वाटतं की मी सगळ्यात जास्त ओरडा खाल्लाय धडपडण्यासाठी. म्हणजे मी पडले की माझी रागवायची मला, इन्सिड यु नो की ओ काय झालं असं मी कधीच ऐकलं नाहीये. त्यामुळे मला पडले की भीती वाटायची की आता मी ओरडा खाणार की काय. अजून एक गोष्ट, मी जेव्हा आईला सांगायची की मला ही भाजी आवडत नाही, मला तीच भाजी 3 दिवस डब्यात मिळायची पुढचे. सो तिच्यामुळे आय स्टार्टेड इटिंग एव्हरीथिंग. मला कधीही मला जेवणात हे नको ते नको किंवा कुठे गेल्यावर माझं काही अडलंय असं कधी झालं
नखरे नाही.
तेव्हा तिने असं केल्यामुळे आज मला हे दिवस बघायला मिळतात. सो थँक्स मॉम.
मला आठवतं की माझ्या घरात जेव्हा पहिल्यांदा कूलर आलं होतं तेव्हा त्याच्यासमोर कोण झोपणार म्हणून आमची भांडणं सुरू होती. सो किती छोटी गोष्ट फार मोठी असायची. सण असायचा, कूलर येणार आहे, मी गादी टाकणार समोर. सो मला सांग की तुझ्या घरात अशी कुठली मोठी गोष्ट आली की तुला असा खूप जसं काही बॉस आपण श्रीमंत झालो वाली फिलिंग आली?
आय थिंक अशी फिलिंग मला जेव्हा माझे बाबा शिपवरून परत यायचे तेव्हा यायचं. कारण एकतर ही यूज टू गेट अ बॅग फुल ऑफ थिंग्स फॉर मी आणि ते वर्षातनं एकदा यायचे. सो या कारण जॉबच्यामुळे ही यूज टू सेल ऑल द टाइम. तर ते वर्षातून एकदा 3 महिन्यांसाठी किंवा 2 महिन्यांसाठी असे यायचे. तर त्याची मी खूप उत्सुकतेने वाट बघायचे कारण त्याच्या बॅगमध्ये खूप गोष्टी असायच्या एकतर. आणि तो स्वतः ऑब्व्हियसली बिईंग एन ओनली चाइल्ड, मी आणि आई इक्वल अतुरतेने त्याची वाट बघायचो. सो आय थिंक तो आल्यानंतर मला श्रीमंत वाटायचं कारण मला खूप गोष्टीही मिळायच्या आणि तोही यायचा.
मला सांग की आपलं एखादं फेवरेट टॉय असतं, एखादा फेवरेट फ्रॉक असतो जो आपण जपून ठेवतो लहानपणीचा, तू काय जपून ठेवलंयस?
माझ्या घरी सांगलीला आणि इथेही स्टफ्ड टॉयज आहेत आणि त्याला प्रत्येकाला नाव आहे. आणि माझा अजून एक स्कर्ट आहे, रेड चेकर्ड स्कर्ट आहे, तो मी मापासाठी ठेवलाय. माझं असं म्हणणं आहे की हा स्कर्ट मला आयुष्यभर बसला कमरेला.
वा,
सो आता त्याचे 2 बटन लागतात, वरचं बटन लागत नाहीये. सो सध्या माझं मिशन स्कर्ट सुरू आहे.
पण ते कधी वयाच्या कधी?
आय थिंक 10वीतला स्कर्ट आहे तो माझा.
प्लीज कम ऑन, म्हणजे आमचं एकही बटन लागणार नाही ग.
नाही नाही, पण इट्स अ गुड, म्हणजे कधी कधी स्वतःला टार्गेट्स देणं हे खूप छान असतं. आणि तो स्कर्ट मी आता रिसेंटली मध्ये सांगलीला गेले होते तेव्हा घेऊन आले. माझे अजूनही लहानपणाचे काही कपडे, मला आई सांगायची की तुला एखादा फ्रॉक किंवा एखादा ड्रेस आवडला की तो झिजेपर्यंत तोच घालायचा, म्हणजे लाज काढायची लोकांच्यात की काल पण हेच घातलं, आज पण हेच घातलं, मागच्या लग्नाला पण हेच, ह्या लग्नाला पण हेच, असंही केलेलं आहे
आणि आता तसं करून अजिबात चालत नाही.
सो या इट वॉज फनी आणि मला खूप वेन आय लुक बॅक खूप मजा येते.
आपल्या काही काही सवय असतात पर्टिक्युलर ज्या सुटायला खूप वेळ लागतो. मग कधी कोणाला यु नो नखं खायची सवय असते, कधी कोणाला झोपेत बडबड करायची सवय असते. सई तुला कुठली सवय?
गेस.
तुला कसली सवय?
मी 7वीत जाईपर्यंत अंगठा सुकायचे.
म्हणजे 7वीपर्यंत?
हो. आणि मी म्हणजे आता टीचर इकडे शिकवत असतील तर मी मधूनच अशी गायब व्हायचे बेंचच्या खाली, थोडा वेळ 1-2 मिनिटं अंगठा चोखायचे, परत वरती येऊन बसायचे. मला अजूनही आठवतं श्रुती, मी याच्यासाठी आई वडिलांचा मार खाल्लाय, त्यांनी हातावर कोरफड लावून झाली आहे, तिखट लावून झालंय, सगळं लावून झालंय. कशाने कधीच फरक पडला नाही. पण एक दिवशी मी मेहंदी आणि नेल पॉलिश या कॉम्बिनेशनचा अंगठा आणि मी आय प्युक्ड. सो तेव्हापासून अंगठा आपोआप सुटला. पण अंगठा आणि आईचे माझ्या केस खूप लांब होते. सो अंगठा आणि केस असे असे करणं वॉज
माय बिगेस्ट. अजून पण तुला सवय आहे?
हा, असं मी करते. पण माझी आई खूप टेन्शन मध्ये होती मध्यंतरी 5वी ते 7वीच्या काळात की ही मुलगी मोठी झाली, आता 5वीत गेली 6वीत गेली 7वीत गेली तरीही अंगठा चोखते माझं, म्हणजे आता पुढे जाऊन काय करणार, कसं होणार हिचं. पण थँकफुली ते सवय सुटली.
93.5 रेड FM बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कट इट.